विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी उमेश राजदेरकर, संचालक मानव विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा. मागच्या चर्चेमध्ये आपण चलनवाढ, इन्फ्लेशन म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. ज्या वेळेला पैशाची मोठी रक्कम ही थोड्या वस्तूंच्या मागे धावू लागते त्यावेळेला ती अवस्था ही चलनवाढीची अवस्था असते. आपण हे पाहिलं की चलनवाढ जी आहे तिचे वेगवेगळे प्रकार पडतात, रांगती, धावती, पळती आणि हायपर इन्फ्लेशन, की ज्याच्यामध्ये वस्तूंच्या किमतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात वाढ होते. आपण मागणीजन्य आणि खर्चजन्य चलनवाढीचा किंवा किंमतवाढीचाही विचार केलेला आहे आणि त्यामुळे विविध कारणं या चलनवाढीला जबाबदार असतात. आता आपल्याला चलनवाढीचं एक जे महत्वाचं कारण ठरू शकतं त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. तत्पूर्वी आपण फक्त पैसा म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. आपल्या सामाजिक शास्त्राचा अधिष्ठान अभ्यासक्रमामध्ये पतपैशाची व्याख्या आणि पतपैशाची निर्मिती याच्यावर एक स्वतंत्र घटक दिलेला आहे आणि त्यामुळे पतपैसा म्हणजे नेमकं काय हे माहीत असणं आपल्याला खूप आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की आज मोठ्या प्रमाणावर बँका, पतसंस्था या निर्माण झालेल्या आहेत आणि या बँका, पतसंस्था लोकांना कर्ज वाटप करून त्यांच्या व्यावसायिक, कौटुंबिक गरजा या भागवत असतात. अनेक स्पेशलाइज लोन्स, जसं होम लोन आहे, कार लोन आहे, कंझ्युमर लोन आहे, आपल्याला घर दुरुस्ती करायची असेल त्याच्याकरता कर्ज आहे आणि या विविध कारणाकरता बँका कर्ज देतात आणि ग्राहकांची सोय त्या ठिकाणी करतात. आता बँक म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहीत आहे. लोकांकडून ठेवी स्वीकारणं आणि या ठेवींचा कर्ज देण्याकरता वापर करणं ही संस्था, ही कार्य जी संस्था करते त्याला बँक असं म्हणतात. त्याच्यामुळे बँकेचं जर प्राथमिक कार्य आपण विचारात घेतलं तर ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे ही बँकेची प्रमुख कारण कार्य आहेत. आणि याशिवाय बँका अजूनही अनेक कार्य करतात, जसं आपले पैसे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं, आपल्याला दागिने, मूल्यवान वस्तू ठेवण्याकरता लॉकरची सुविधा करून देणं, आपल्या वतीनं करार करणं, अशा विविध सेवा बँक आपल्याला देत असते. पण बँकेचं प्रमुख कार्य जर तुम्ही म्हणाल तर लोकांकडनं ठेवी स्वीकारणं आणि विविध कारणाकरता कर्ज देणं हे बँकेचं मुख्य काम आहे. आता बँक जी आहे ती पतनिर्मिती करते. आता पतपैसा किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्रेडिट मनी म्हणतो, तर क्रेडिट मनी म्हणजे नेमकं काय? बँकांनी कर्ज पुरवठा करून त्या आधारे केलेल्या पैशाची निर्मिती म्हणजे क्रेडिट मनी होय किंवा पतपैसा होय. आता बँका ही पतपैशाची निर्मिती कशी करतात? बँकांकडे कोणती अशी शक्ती असते, ताकद असते की ज्याच्या साह्याने त्या पतपैशाची निर्मिती करतात? आता बँका ज्या असतात त्या बँकांकडे आपल्याला माहीत आहे की आपण ठेव ठेवतो. समजा आपल्याला एखाद्या बँकेमध्ये खातं उघडायचं असेल तर आपण आपल्या पगारातनं म्हणा किंवा आपली जी बचत आहे ती बचत आपण बँकेमध्ये ठेवायला जातो. तर बँक आपल्याला काय सांगते की तुम्ही आमच्याकडे खातं उघडा, मग आपण खाते उघडण्याचा फॉर्म भरून देतो आणि बँक आपलं खातं उघडते. आता ज्या वेळेला बँक आपलं खातं उघडते त्यावेळेला त्या प्रकारच्या ठेवीला प्रायमरी डिपॉझिट असं म्हणतात, ज्याला प्राथमिक ठेव असं आपण मराठीत म्हणतो. म्हणजे ज्या वेळेला व्यक्ती स्वतःहून बँकेकडे खातं उघडते त्याला प्रायमरी डिपॉझिट असं म्हणतात. आता या प्रायमरी डिपॉझिटच्या आधारे किंवा प्राथमिक ठेवींच्या आधारे बँका दुय्यम ठेवी किंवा डिराईव्ह डिपॉझिट्स याची निर्मिती करतात. म्हणजे आता बघा, समजा आपण एक लाख रुपये बँकेकडे ठेवली एका वर्षाकरता, ही झाली आपली प्रायमरी ठेव किंवा प्रायमरी डिपॉझिट. समजा आता बँकेकडे एखादी व्यक्ती आली आणि तिने बँकेकडे कर्जाची मागणी केली, तर ज्या वेळेला एखादी व्यक्ती कर्जाची मागणी करते त्यावेळेला त्या व्यक्तीला तो कर्जाचा अर्ज, त्याच्यावर जे गॅरंटर लागतात ते, की जेणेकरून आपलं कर्ज बुडणार नाही अशाकरता बँका ज्या ज्या काही तरतुदी ज्या ज्या काही उपाय करतात ती सर्व पूर्तता केल्यानंतर त्या व्यक्तीला कर्ज मिळतं. आता ज्या वेळेला बँक एखाद्या व्यक्तीला कर्ज देते त्यावेळेला त्या व्यक्तीला बँक काही रोख स्वरूपात कर्ज देत नाही, तर बँक काय करते, त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये तेवढ्या कर्जाच्या रकमेची त्या ठिकाणी ते ट्रान्सफर करते किंवा तेवढे पैसे त्या खात्यामध्ये भरते आणि ती व्यक्ती त्या पैशाची जी रक्कम आहे कर्जाची रक्कम ती काढून आपला त्या ठिकाणी विनियोग करते. म्हणजे या ठिकाणी काय झालं की आपण जी प्राथमिक ठेव ठेवलेली आहे ती ठेव अधिक एका व्यक्तीने कर्जाकरता मागणी केलेली आहे, त्या व्यक्तीला कर्ज पुरवठा केलेला आहे. आता ज्या वेळेला ही व्यक्ती कर्ज पुरवठा झाल्यानंतर काही सगळे पैसे काढत नाही, तर ती व्यक्ती काही भाग आपल्या कर्जाचा हा आपल्या खात्यामध्ये तसाच राहू देते. आता या ठिकाणी ज्या वेळेला आपण एक लाख रुपये ठेवलेले आहेत त्या एक लाखामध्ये बँक काही सर्वच्या सर्व एक लाख दुसऱ्या व्यक्तीला कर्ज म्हणून देऊ शकत नाही. म्हणजे बघा, समजा तुम्ही एक लाख रुपये बँकेमध्ये ठेवले आणि एखाद्या व्यक्तीने एक लाखा कर्जा त्या ठिकाणी कर्जाची मागणी केली तर बँक ते आपण ठेवलेले एक लाख रुपये त्याला देणार नाही. बँक काय करेल की आपल्या एक लाखापैकी समजा एक 20,000 रुपये त्यांनी बाजूला काढून ठेवले तर उरलेल्या 80,000 रुपयाचं ते बँक कर्ज देऊ शकते. आता या ठिकाणी 20,000 रुपये बँक का बाजूला काढून ठेवते, याचं कारण असं की जर उद्या तुम्ही पैसे विड्रॉ केले किंवा काढून घेतले तर तुम्हाला ते पैसे परत देण्याकरता बँकाजवळ पुरेसा निधी हवा. जर आपण आज मिळालेली सर्व रक्कम कर्जावर दिली आणि उद्या जर ठेवीदार आपल्याकडे पैसे मागायला आला आणि त्याला जर आपण पैसे देऊ शकलो नाही तर त्या बँकेवरचा विश्वास लोकांचा उडून जाईल. आणि म्हणून जेवढ्या प्राथमिक ठेवी आलेल्या आहेत त्या ठेवींपैकी एक ठराविक भाग बँक बाजूला काढून ठेवते आणि उरलेल्या रकमेचा वापर हा कर्ज देण्याकरता करते. याला म्हणतात लाभप्रभता किंवा प्रॉफिटॅबिलिटी. म्हणजे जर बँकेनी सर्वच्या सर्व एक लाख रुपये कर्ज न देता स्वतः जर राखून ठेवले तर तुम्हाला व्याजापोटी पैसे देण्याकरता बँकेला उत्पन्न मिळणार नाही. कारण का, तर बँकेने उद्या जर तुम्ही पैसे मागायला आलात तर आपल्याजवळ तुम्हाला पैसे परत देण्याकरता रक्कम हवी, म्हणून त्या रकमेची रोख स्वरूपात बँकेने बाळगून ठेवली तर तिला उत्पन्न मिळणार नाही. या उलट जर आपल्याला अधिकाधिक लाभ मिळावा म्हणून बँकेने सर्वच्या सर्व पैसा कर्ज देण्याकरता वापरला तर तिला नफा मिळेल पण रोखता असणार नाही. आणि उद्या जर तो ठेवीदार पैसे घेण्याकरता आला तर बँक त्याला पैसे परत देऊ शकणार नाही. म्हणजे रोखता लिक्विडिटी आणि लाभप्रभता प्रॉफिटॅबिलिटी ही दोन उद्दिष्ट ही परस्पर विरोधी आहेत. जी बँक रोखतेला प्राधान्य देते ती बँक लाभप्रदता कमी महत्वाची मानते, या उलट जी बँक लाभप्रदतेला किंवा प्रॉफिटॅबिलिटीला मोठं महत्व देते ती बँक रोखतेकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे रोखता आणि लाभप्रदता यांच्यामध्ये एक समतोल साधण्याची गरज बँकांना नेहमी पडत असते. आपण आज अनेक वेळा पाहतो की लोक प्रॉमिसेसला, आश्वासनांना, आकर्षक जाहिरातींना भुलून आपले पैसे एखाद्या कंपनीमध्ये, खाजगी कंपनीमध्ये असेल किंवा कोणती एखादी स्कीम असेल त्याच्यामध्ये गुंतवतात, आणि त्यांना प्रथमतः काय आम्ही दाखवलं जातं की तुमचे पैसे एक वर्षात दुप्पट होतील, दोन वर्षात चौपट होतील, तीन वर्षात सहापट होतील, आणि आपल्याला असं वाटतं की खरोखर अशा पद्धतीनं आपले पैसे दुप्पट तिप्पट चौपट होत जातील आणि आपण आपल्या आयुष्याची पुंजी अशा संस्थांमध्ये ठेवतो. आता या संस्था काय करतात, त्यांनी आपल्याला लाभप्रदता दाखवल, लाभप्रदतेचा आमिष दाखवलेला आहे की तुम्हाला एवढा रिटर्न मिळेल. आता एवढा रिटर्न मिळण्याकरता त्यांना ती रक्कम अशा व्यवसायात गुंतवावी लागेल की ज्या व्यवसायामध्ये खूप मोठा नफा आहे, खूप मोठा प्रॉफिट आहे, आणि जर अशा व्यवसायामध्ये ती गुंतवली तरच तुमची रक्कम ही वाढू शकेल. आता अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये एवढी मोठी रक्कम गुंतवणूक ही अवघड आहे, अशक्य आहे, कारण नफा काही एवढा मोठ्या प्रमाणात वाढत नाही उद्योग जगताचा. त्याच्यामुळे मग या संस्थांना काय होतं की अधिक नफा मिळवण्याकरता आणि आपल्या ठेवीदारांना अधिक मोबदला देण्याकरता त्या मोठी रक्कम म्हणजे रोखतेकडे दुर्लक्ष करून लाभप्रदतेकरता त्या वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतात किंवा स्वतः वापरतात. आणि मग ज्या वेळेला लोक आपला पैसा मागायला जातात त्यावेळेला त्यांना अशा संस्था पैसे देऊ शकत नाही आणि मग त्या संस्थेची विश्वासार्हता धोक्यात येते. आपण व्यवहारामध्ये अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत की अमुक एका संस्थेमध्ये पैसे गुंतवले आणि ती संस्था बंद पडली किंवा तो जो त्याचा ऑर्गनायझर आहे, प्रोप्रायटर आहे, ज्यांनी ही योजना सुरू केली तो पळून गेला. म्हणजे या ठिकाणी रोखता आणि लाभप्रदता यापैकी लाभप्रदतेला मोठं महत्व दिल्यामुळे आणि रोखतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारची स्थिती ही उत्पन्न होते. आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संस्थेमध्ये आपले पैसे ठेवताना ती संस्था, तिला सरकारचं रेकग्निशन आहे का आणि मुख्य म्हणजे ती नोंदणीकृत आहे का, या संस्थेने जी आपल्याला एवढी मोठी प्रॉमिसेस देत आहे तिचे नेमके व्यवहार काय आहेत याची व्यवस्थित आपण माहिती घेऊन मगच आपला पैसा हा ठेवला पाहिजे. आता ज्या वेळेला आपण बँकांचा विचार करतो, पतपैशाचा विचार करतो, त्यावेळेला जसं मी आत्ता सांगितलं, रोखता आणि लाभप्रदता या दोन फार महत्वाची तत्व बँकिंग व्यवसायामध्ये आहे आणि कोणत्याही बँकेला केवळ रोखतेकडे लक्ष देऊन चालत नाही, केवळ लाभप्रदतेकडे लक्ष देऊन चालत नाही, तर या दोन्हींमध्ये समतोल साधावा लागतो. ज्या वेळेला ठेवीदार आपल्या ठेवी परत घेण्याकरता येतील त्यावेळेला त्यांना त्या ठेवी परत करता आल्या पाहिजेत. म्हणजेच आपल्याकडे नफ्याकरता कर्ज देणं आवश्यक असलं तरी त्यातील काही भाग हा लोकांच्या ठेवी परत करण्याकरता बँकांनी स्वतःजवळ ठेवला पाहिजे. आता आपण पतपैसा म्हणजे काय याची त्या ठिकाणी विचार करूया. बँकांनी कर्ज देऊन निर्माण केलेला पैसा म्हणजे पतपैसा. व्हेन अ बँक ॲडव्हान्सेस लोन, क्रेडिट मनी इज क्रिएटेड. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एखाद्या व्यक्तीने 1 लाख रुपये ठेवल्यानंतर त्यातील काही रक्कम बँक स्वतःजवळ काढून ठेवते रोखतेच्या दृष्टीने आणि उरलेल्या पैशाचे त्या ठिकाणी कर्ज देते. अशाच प्रकारे ज्यावेळी एखादी व्यक्ती कर्ज घेण्याकरता येते त्यावेळेला बँक त्या व्यक्तीला रोख स्वरूपात कर्ज न देता तिच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम भरते आणि त्यातील परत भाग रोखता म्हणून काढून ठेवला जातो आणि मग ती व्यक्ती उरलेल्या रकमेचा वापर हा आपल्या कारणाकरता किंवा उद्देशाकरता करू शकते. म्हणजे ज्या वेळेला प्रत्येक वेळेला ज्याच्या वेळी बँक कर्ज देते त्यावेळेला बँकेला परत काही प्रमाणामध्ये पैसा हा मिळतो आणि त्यातून परत या पतपैशाच्या निर्मितीला गती ही मिळत जाते. आता ज्या वेळेला आपण समजा तुम्हाला 1-3 लाखाचं कर्ज तुम्ही घेतलेलं आहे, आता हे 3 लाख मिळाल्यानंतर तुम्ही काही संपूर्ण रक्कम काढत नाही, त्यातले काही पैसे तुम्ही काढता आणि उरलेले बँकेमध्येच ठेवता, त्यामुळे बँकेच्या रोखतेमध्ये वाढ होते आणि ही वाढ परत पुढील व्यक्तींना किंवा दुसऱ्या व्यक्तींना कर्ज देण्याकरता वापरली जाऊ शकते. आता काय होतं की आपण व्यापारी देणे देण्याकरता किंवा आपल्याला एखाद्या वस्तू घेण्याकरता आपण कर्ज दिलं असेल तर आपण त्या व्यक्तीला चेकच्या स्वरूपात किंवा डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात पैसे देतो. आता चेक दिल्यानंतर ती व्यक्ती तो चेक ज्या बँकेमध्ये तिचं खातं आहे त्या बँकेमध्ये तो चेक भरते, म्हणजे परत एका बँकेतून दुसऱ्या बँकेकडे पैशाचं हस्तांतरण होतं आणि त्या बँकेच्या खात्यामध्ये परत, म्हणजे या व्यक्तीच्या खात्याच्या द्वारे त्या बँकेच्या रोखतेमध्ये परत वाढ होते. आणि ही वाढ परत, म्हणजे आपल्याला माहिती आहे की सगळे पैसे आपण एका खात्यातनं काढत नाही आणि म्हणून परत त्यातील काही रक्कम बँक ही स्वतःकडे रोख स्वरूपात ठेवते आणि मग ती बँक देखील परत पत पैशाच्या निर्मितीला हातभार लावते. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं नेमकं की एका बँकेने कर्ज दिल्यामुळे त्या बँकेमध्ये रोखता आली, दुय्यम ठेवी निर्माण झाल्या आणि ज्या व्यक्तीला कर्ज दिलेलं आहे ती व्यक्ती पुढच्या व्यक्तींना किंवा ज्यांच्याकडनं तिने कच्चा माल घेतला असेल, काही वस्तू घेतल्या असतील, त्याचं पेमेंट देण्याकरता चेकद्वारे परत त्यांना पैसे देतं आणि अशा प्रकारे पैसा हा बँका बँकांमध्ये त्याचं चलनवलन होतं, तो खेळता राहतो. आता रिझर्व्ह बँके किंवा मध्यवर्ती बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँकेला आपल्या एकूण रकमेपैकी एकूण ठेवीद्वारे प्राप्त केलेल्या रकमेपैकी काही हिस्सा हा बाजूला काढून ठेवावा लागतो. हे आपण आता पाहिलेलं आहे. तो का ठेवावा लागतो? तर उद्या सर्व ठेवीदार एकत्र आले आणि त्यांनी पैशाची मागणी केली तर त्या बँकेला आपल्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करता आल्या पाहिजे आणि म्हणून हे प्रमाण मध्यवर्ती बँकेने ठरवलेलं असतं. त्यानुसार बँका प्रत्येक बँकेला तेवढा पैसा बाजूला काढून ठेवणं हे महत्वाचं असतं. आता हे प्रमाण नेमकं किती आहे याच्यावरून त्या बँकेची पतनिर्मितीची क्षमता ठरते. म्हणजे कोणत्याही बँकेला अनलिमिटेड किंवा अमर्यादित अशी पतनिर्मिती करता येत नाही, कारण पतनिर्मितीवर मध्यवर्ती बँकेकडून सरकारकडून काही नियमावलीचं पालन हे त्यांना करावं लागतं आणि या नियमावलीचं पालन केल्यामुळेच अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी चलनाच्या वृद्धीला ही मर्यादा पडते. त्याचबरोबर फाजील कारणाकरता वारंवार कर्ज घेण्याची जी लोकांची वृत्ती असते त्या वृत्तीलाही आळा बसतो. ज्या वेळेला रिझर्व्ह बँकेला असं वाटतं की आता कर्ज पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये वाढवण्याची गरज आहे त्यावेळेला हा रिझर्व्ह रेशो किंवा राखीव निधी हा कमी केला जातो. हा कमी केल्यामुळे काय होतं की मध्यवर्ती बँकांना आपल्या ठेवींपैकी किंवा आपल्याजवळ पैसा हा कमी प्रमाणात मध्यवर्ती बँकेकडे ठेवायला लागतो आणि उरलेला पैसा ते कर्ज देण्याकरता वापरू शकतात. पण ज्या वेळेला मध्यवर्ती बँकेला असं वाटतं की चलनवाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे, किंमत वाढ झालेली आहे आणि अर्थव्यवस्थेमध्ये कर्ज पुरवठ्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, तर अशा वेळेला या रिझर्व्ह रेशोचं प्रमाण हे वाढवलं जातं आणि मग वाढीव पैसा बँकांना मध्यवर्ती बँकेकडे ठेवायला लागतो आणि त्यांच्या पतनिर्मिती क्षमतेवर मर्यादा येतात. म्हणजे बघा की हा जो नियम आहे राखीव निधी ठेवायचा, त्या नियमाचा वापर बँक रिझर्व्ह बँक ही चलनाचा पुरवठा कमी जास्त करण्याचं एक हातार म्हणून देखील वापरू शकते. ज्या वेळेला चलन विस्तार झालेला आहे असं रिझर्व्ह बँकेला वाटतं आणि तो नियंत्रित ठेवावा असं वाटतं त्यावेळेला या राखीव निधीमध्ये वाढ केली जाते. या उलट ज्या वेळेला पतविस्तार होण्याची गरज आहे असं रिझर्व्ह बँकेला वाटतं, कारण उद्योजकांना कर्ज पुरवठा मिळत नाहीये त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज कमी झालेल्या आहेत, लोक कर्जाला मागणी करत आहेत, अशा वेळेला बँकांनी जर कर्ज पुरवठा करावा असं मध्यवर्ती बँकेला वाटत असेल तर या राखीव निधीचं प्रमाण कमी केलं जातं जेणेकरून कर्ज देण्याकरता बँकांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. अशा प्रकारे कर्ज देऊन बँका ठेवी निर्माण करतात आणि त्या ठेवींद्वारे कर्ज म्हणजे पतनिर्मिती ही करण्यात येते. जसं मी आपल्याला सांगितलं की ज्या वेळेला आपण स्वतःहून बँकेमध्ये पैसे ठेवतो त्यावेळेला त्यास प्रायमरी डिपॉझिट किंवा प्राथमिक ठेव असं म्हणतात आणि ज्या वेळेला कर्ज घेऊन ठेव निर्माण केली जाते तिला दुय्यम ठेव किंवा डिराइव्ड डिपॉझिट असं म्हणतात. आता आपल्या अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की बँकांचं महत्व इतकं वाढलेलं आहे की तुम्ही कल्पना करा, एकाच दिवशी जेव्हा बँक बंद असते त्यावेळेला आपल्याला किती चुकल्या चुकल्यासारखं होतं. आता काय झालेलं आहे की एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याच्यामुळे बँकांकडे जाण्याची फ्रिक्वेन्सी ही पण कमी झालेली आहे लोकांची. म्हणजे बँकेमध्ये जाऊन येतो किंवा पैसे काढण्याकरता जातो असं आजकाल फार कमी वेळा लोक म्हणू लागले आहेत. गल्लोगल्ली एटीएम सेंटर झालेले असल्यामुळे आपल्या खात्यातून इलेक्ट्रॉनिकली पैसे काढून घेणं हे सोपं झालेलं आहे. त्यामुळे बँकांच्याकडे वारंवार जाणं हे हल्ली काही फारसं त्या ठिकाणी लोक करत नाहीत. परंतु तरी देखील बँकिंगच्या सवयी या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की आपण ज्याला एखादी वस्तू घेतो किंवा घर घेतो किंवा एखादी मोठी खरेदी करतो त्यावेळेला आपण रोख पैशाऐवजी चेकने किंवा ड्राफ्टनेच पैसे देणं पसंत करतो. याचं कारण असं असतं की त्याची नोंद ही त्या ठिकाणी होत असते आणि रोख पैसे देण्यापेक्षा बँक थ्रू पैसे देणं हे कधीही चांगलं असतं. अनेक वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीची जर त्या ठिकाणी विश्वासार्हता नसेल तर त्या व्यक्तीकडनं त्या व्यक्तीकडनं चेक स्वीकारणं हे व्यापारी किंवा काही संस्था या पसंत करत नाहीत. त्या त्यांना ड्राफ्ट किंवा रोख पैसे देण्यास सांगतात. आता आपण पाहिलं की ज्यावेळेला आपण चलनाचा विचार केला, पैसा म्हणजे काय हे पाहिलं, त्यावेळेला आपल्यावर बंधनकारक आहे की आपण ज्या व्यक्तीने भारतीय रुपयामध्ये आपल्याला किंवा भारतीय चलनामध्ये पैसे दिलेले आहेत ते पैसे स्वीकारणं आपल्याकडे आपल्यावर बंधनकारक आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी हे पैसे स्वीकारणार नाही, कारण त्या व्यक्तीने ज्याला सरकारचा पाठिंबा आहे अशा प्रकारचं चलन आपल्याला दिलेलं आहे एखाद्या वस्तूच्या बदल्यात. तर आता होतं काय की ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीवर त्या ठिकाणी विश्वास नसतो किंवा या व्यक्तीकडे तिच्या विश्वासार्हतेबद्दल शंका असते त्यावेळेला अशा व्यक्तीला व्यक्तीकडून आपण चेक स्वीकारत नाही किंवा त्या व्यक्तीला सांगतो की तुम्ही ड्राफ्ट काढून की ज्याचे पैसे अगोदर भरावे लागतात त्याद्वारे आपण पेमेंट स्वीकारतो. म्हणजे चलनामध्ये स्वीकार न स्वीकारणं हा गुन्हा ठरतो. पण मी जर एखाद्या व्यक्तीकडनं चेक स्वीकारला नाही त्याच्याऐवजी रोख पैशाची मागणी केली तर तो गुन्हा होत नाही. म्हणून चेकचे जे व्यवहार आहेत ते तेव्हाच होतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल, त्या पार्टीबद्दल किंवा त्या संस्थेबद्दल एक प्रकारची विश्वासार्हता असते. म्हणून जेवढे बँकिंगचे व्यवहार हे लोक बँकेच्या माध्यमातून करतील तेवढी बँकेची पतनिर्मितीची क्षमता ही वाढत जाते. कल्पना करा की जर तुम्ही आपल्या खात्यातून एक 50,000 रुपये काढून रोख त्या ठिकाणी व्यवहार केला, 50,000 काही खरेदी केली तर तेवढ्या रकमेची घट ही तुमच्या खात्यामधनं होईल. पण हेच जर तुम्ही त्याला चेक दिला तर ती व्यक्ती तो चेक आपल्या खात्यामध्ये भरेल आणि 50,000 समजा तिने 30,000 काढले तर 20,000 रुपये त्याच्या बँकेमध्ये परत तेवढा निधी राहील आणि त्या बँकेच्या रोखतेमध्ये वाढ होईल. आता ही रोखतेमध्ये वाढ झाल्यामुळे जसं आपण मगा पाहिलं तसं ही रोखतेतील वाढ लाभप्रदता प्राप्त करण्याकरता बँक कर्जाऊ देऊ शकेल. म्हणजे लोकांच्या बँकिंगच्या सवयी नेमक्या कशा आहेत यावर देखील मोठं पतनिर्मितीचं जाळं किंवा एकूणच बँकांचे व्यवहार हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. आणि म्हणून बँकांच्या या पतनिर्मिती करण्याच्या क्षमतेवर काही मर्यादा देखील पडतात. जसं आपण मगा मी तुम्हाला सांगितलं की जर मध्यवर्ती बँकेने राखीव निधीचं प्रमाण कमी केलं तर बँकांची पतनिर्मिती करण्याची क्षमता वाढते. या उलट जर मध्यवर्ती बँकेनं हे प्रमाण वाढवलं तर बँकांची पतनिर्मिती करण्याची क्षमता ही कमी होते. आता आपण बँकांच्या पतनिर्मिती करण्याच्या क्षमतेवर कोणती मर्यादा पडतात, कोणती बंधनं पडतात त्याचा विचार करू. पहिली मर्यादा आहे ती म्हणजे अमाऊंट ऑफ कॅश. बँकेकडे किती पैसा रोख स्वरूपात येतो याच्यावर बँकेची पतनिर्मितीची क्षमता अवलंबून आहे. म्हणून असं म्हटलं आहे एका अर्थतज्ञांनी की बँका काही रिकाम्या हवेतून किंवा बँक डझंट क्रिएट क्रेडिट आउट ऑफ थिन एअर, बँक काही जादूगार नाही, बँकेकडे काही जादूची छडी नाही की जी पैसा निर्माण करेल. बँक कसा पैसा निर्माण करेल? अनलेस यू डिपॉझिट विथ द बँक, म्हणजे बँकेला जर रोख पैसा मिळाला तरच बँक पैसा निर्माण करू शकेल. जर हा रोख पैसा मिळाला नाही तर बँका पैसा निर्माण करू शकणार नाहीत. आणि म्हणून बँकांकडे रोख पैसा किती आहे याच्यावरून बँकेची पतनिर्मिती करण्याची क्षमता ही ठरत असते. जर लोकांनी ठरवलं की बँकेत पैसा न ठेवता आपण सर्व रोखीने व्यवहार करायचे तर साहजिकच बँकेकडे रोख पैसा कमी येईल आणि त्यामुळे ते जास्त पतनिर्मिती करू शकणार नाहीत. या उलट जर प्रत्येक व्यवहार हा आजच्या आधुनिक कॉम्प्युटरच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकली झाला तर साहजिकच प्रत्येक बँकेकडे रोख पैसा येईल आणि त्यामुळे त्यांची पतनिर्मिती करण्याची क्षमता देखील वाढेल. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला भारतामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेला त्याच्यामागे हाच उद्देश होता की लोकांना बँकिंगची व्यवहार करण्याची सवय लागावी, त्यांची बचत ही उत्पादक कामाकरता वापरली जावी आणि मुख्य म्हणजे बँकांची पतनिर्मिती करण्याची क्षमता वाढवून लोकांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज पुरवठा व्हावा, हे त्या ठिकाणी मुख्य उद्देश होता. आणि म्हणून ज्यावेळेला बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेला त्या धोरणावर अनेक टीका देखील झाल्या, पण आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये बँका पतसंस्था यांनी जे जाळं निर्माण केलेलं आहे त्यातून अनेक कायमस्वरूपी अशी कामं ही निर्माण झालेली आहे. शेतीमध्ये मोठी गुंतवणूक झालेली आहे, लोकांचे घरं झालेले आहेत, रस्त्याचं काम झालेलं आहे, किंवा एखादी कोऑपरेटिव्ह ऍक्टिव्हिटी असेल ती बँकांच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे पतनिर्मितीमध्ये खूप मोठी ताकद ही आहे की ज्यातून आर्थिक विकासाला त्या ठिकाणी गती मिळते. त्यामुळे बँकांची पतनिर्मिती हा आर्थिक विकासाकरता आवश्यक असणारा खूप मोठा त्या ठिकाणी भाग आहे. पण ही शक्ती जर बँकांकडे रोख रक्कम कमी आली जसं आता सांगितलं तर ती मर्यादित राहील. दुसरी मर्यादा आहे की प्रॉपर सिक्युरिटीज किंवा लोकांकडे ज्या वेळेला बँकांकडे आपण कर्ज मागायला जातो तेव्हा बँक आपल्याकडनं काहीतरी तारण हे घेतच असते. तुमच्याकडे काही नसताना कोणती बँक तुम्हाला कर्ज देणार नाही, कारण आपलं कर्ज परत घेण्याची किंवा त्याची परतफेड होईल अशा पद्धतीनं कर्ज देण्याची जबाबदारी बँकांची आहे. उद्या जर आपण जाणून बुजून किंवा काही कारणामुळे कर्ज फेड करू शकलो नाही तर अर्थातच ते बँकेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणून लोकांकडे अशा प्रकारच्या सिक्युरिटीज असाव्या, मॉर्गेजेस असावी की जेणेकरून त्यांना कर्ज मिळणं हे खूप सोपं होईल. जर अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्याकडे मालमत्ता असेल तर त्यांना कर्ज घेणं हे सुलभ होतं आणि मग त्यामुळे बँकांची पतनिर्मिती करण्याची क्षमता देखील वाढते. त्यामुळे चांगल्या सिक्युरिटीज असणं की जेणेकरून ते तारण म्हणून ठेवून आपण आपल्याला पाहिजे ते कर्ज घेऊ शकतो अशा प्रकारची स्थिती लोकांकडे असणं हे खूप आवश्यक आहे. तारण ठेवण्याकरता बँकांकी जर आपण कर्ज फेडलं नाही तर ते तारण विकून बँका आपला बुडलेला पैसा हा उभा करू शकतील अशा प्रकारची ही रचना असते. जर आपण बँकेला चांगलं तारण देऊ शकलो तर बँक देखील आपल्याला चांगल्या प्रकारे कर्ज पुरवठा हा करू शकते. तिसरा महत्वाचा घटक आहे की जो बँकांच्या पतनिर्मिती करण्याच्या क्षमतेवर बंधन टाकतो तो म्हणजे बँकिंग हॅबिट्स ऑफ द पीपल. लोकांच्या बँकिंगच्या सवयी कितपत विकसित झालेल्या आहेत यावर देखील पतनिर्मितीची क्षमता अवलंबून असते. जसं मी मला म्हटलं की जर आपण ठरवलं की प्रत्येक व्यवहार हा चेकच्या साह्यानेच करायचा, रोखीने करायचा नाही, तर साहजिकच बँकांमधलं चलन वलन हे वाढतं. लोकांना चेकबुक कसं घ्यावं, चेक कशा प्रकारे लावा, क्रॉस चेक म्हणजे काय, डिमांड ड्राफ्ट काढायचा असेल तर काय करावं लागतं, याचं जर सर्व ट्रेनिंग दिलं तर आपोआपच लोकांच्या बँकिंगच्या सवयी या वाढू लागतील. आज आपण पाहतो की अनेक वेळा पेपरला आपण बातमी पाहतो की मोटारीच्या मोटरसायकलच्या डिक्कीतून 2 लाख रुपये लांबवले, 7 लाख रुपये लांबवले, किंवा पैशाची बॅग चोरून नेली जिच्यात 10 लाख रुपये होते, अशा बातम्या आपण पाहतो. आता खरं म्हणजे आज बँकिंग कॉम्प्युटरच्या माध्यमातून इतकं सोयीचं झालेलं आहे की एवढी मोठी रक्कम जळ बाळगण्याची तुम्हाला गरजच नाही. तुम्ही नुसता चेक जरी भरला किंवा इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर करता जरी आपल्या बँकेला सांगितलं तरी काही सेकंदामध्ये आणि अत्यंत अल्प किमतीमध्ये म्हणजे 15 रुपये 20 रुपये एवढा मोबदला घेऊन बँक मोठ्या रकमेचं ट्रान्सफर हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करते. त्यामुळे आपण एवढी मोठी रिस्क घेण्याची गरज नसते की ज्याच्यामध्ये पैसे चोरीला जाण्याची भीती ही राहील. आणि म्हणून लोक बँकिंगच्या सवयी कितपत विकसित झालेल्या आहेत याच्यावर देखील बँकांची पतनिर्मिती करण्याची क्षमता ही अवलंबून असते. अनेक लोकांना जवळ खूप रोख पैसा बाळगण्याची सवय असते, मग ते घरात स्वतःच्या पाकिटामध्ये रोख पैसा बाळगतात, त्यांना ते एक वेगळं समाधान असतं की आपल्याकडे पैसा आपण रोख स्वरूपात ठेवलेला आहे आणि उद्या जर काही अर्जन्सी निर्माण झाली तर आपल्याकडे ती रक्कम त्वरित उपलब्ध आहे. वास्तविक पाहता एवढा रोख पैसा बाळगण्याची देखील गरज नसते. तुम्हाला रोजचा आपला अंदाज असतो की किती पैसे लागतात, तेवढे आपण ठेवले आणि थोडेसे 5-50 जास्त ठेवले तर आपलं काम मागतं. पण अनेक लोक स्वतःजवळ खूप रोख पैसा बाळगतात, त्यांची ती एक मानसिकता होऊन जाते आणि मग त्यामुळे होतं काय की खात्यामध्ये कमी पैसे राहिल्यामुळे तेवढं विड्रॉवल बँकेच्या त्या माध्यमातून होतं आणि बँकेची रोखता पण कमी होते. या उलट जर आपण गरजेपुरता पैसा ठेवला आणि बाकीचा आपल्या खात्यात ठेवला तर साहजिकच बँकांजवळची रोखता वाढून बँक त्या पैशाचा कर्ज देण्याकरता वापर करू शकते. म्हणजे लोकांच्या बँकिंगच्या सवयी या किती विकसित आहेत याच्यावर देखील पतनिर्मिती करण्याची क्षमता ही अवलंबून असते. पुढचं जी मर्यादा आहे ती म्हणजे मिनिमम लीगल रिझर्व रेशियो. जसं आपण मी तुम्हाला सांगितलं की मध्यवर्ती बँकांनी आपल्याकडे ठराविक रक्कम ही रोख स्वरूपात बाळगण्याचं बंधन टाकते. ते बंधन का टाकते तर जर उद्या बँकांनी आपल्या जवळची सर्व रोख रक्कम कर्ज देण्याकरता वापरली आणि उद्या लोक आपले पैसे घेण्याकरता किंवा आपल्या ठेवी आपल्या खात्यातून पैसे काढण्याकरता बँकेमध्ये आले आणि त्यांना जर बँक पैसा देऊ शकली नाही तर संपूर्ण बँकिंग व्यवसायाचा विश्वास हा उडून जाईल. आणि म्हणून ठराविक रक्कम ही रोख स्वरूपात त्या ठिकाणी बाळगावी लागते आणि हे प्रमाण कमी जास्त करून मध्यवर्ती बँकांच्या पतनिर्मिती करण्याच्या शक्तीवर बंधन टाकते. हे मी तुम्हाला सांगितलं. जर आता हे प्रमाण जास्त असेल तर साहजिकच बँकांची पतनिर्मिती करण्याची क्षमता ही मर्यादित राहील. या उलट जर हे प्रमाण कमी असेल तर मग साहजिकच बँकांची पतनिर्मिती करण्याची क्षमता ही वाढेल. आणि म्हणून हे प्रमाण नेमकं किती आहे याच्यावर देखील बँकांची पतनिर्मिती करण्याची क्षमता ही अवलंबून असते. आणि पुढचं आहे एक्सिस रिझर्व. अनेक वेळा काय होतं की बँकांकडे रोख स्वरूपात मोठा पैसा येतो आणि त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेचं हे जे प्रमाण आहे, समजा 10% असेल 20% असेल, हे प्रमाण बँक सहजपणे पूर्ण करू शकतात ही अट. आणि त्याच्यामुळे काय होतं की रिझर्व्ह बँकेने किती जरी ठरवलं की हे प्रमाण वाढवून आपण चलनवाढीवर नियंत्रण आणू, तरी देखील तो प्रयत्न यशस्वी होत नाही। त्याचं कारण असं की बँकांजवळ जर अगोदरच खूप मोठी रोख रक्कम असेल तर त्या मोठ्या आनंदाने रिझर्व्ह बँकेचं हे अट मान्य करतात आणि उरलेला पैसा मग त्या कर्ज देण्याकरता सहज वापरू शकतात। आणि त्याच्यामुळे काय होतं की मध्यवर्ती बँकेला जर असं वाटत असेल की पैशाची संख्या वाढलेली असल्यामुळे पतनिर्मितीवर बंधन आणणं आवश्यक आहे, तर तसं करता येणं शक्य होत नाही। कारण बँकेकडे ऑलरेडी एवढा एक्सिस रिझर्व आहे की तुमचं कोणतंही प्रमाण तुम्ही सांगितलं तरी त्या ते सॅटिस्फाय करू शकतात आणि त्याच्यामुळे उरलेला पैसा हा त्या कर्ज देण्याकरता वापरू शकतात। आता ज्या वेळेला आपण पैशाचा विचार करतो, एक लीगल टेंडर, ते लीगल टेंडर आणि बँक मनी याच्यामध्ये एक संवेदनशील असं नातं असतं। अनेक वेळा असं म्हटलं जातं की तुम्ही लीगल टेंडर किंवा जे तुमचं विधिग्राह्य पैसा आहे त्या पैशाचं नियंत्रण करून त्याच्या पुरवठ्यावर बंधन आणून चलनवाढ कितपत रोखू शकता याबद्दलच लोक संशय घेत आहेत। कारण मध्यवर्ती बँकेने जरी ठरवलं की विधिग्राह्य पैसा किंवा लीगल टेंडर याचा पुरवठा या ठराविक रकमे इतका राहील, तरी देखील बँका नेमकं काय करतात याच्यावर फार मोठं अवलंबून असतं। म्हणजे उद्या बँकांनी रिझर्व्ह बँकेचे सर्व नियम पाळून त्या भरमसाट कर्ज देऊ लागल्या तर साहजिकच कर्ज पुरवठा केल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर चलनाची संख्या वाढेल। आता मध्यवर्ती बँकेचं धोरण काय की चलनाच्या संख्येवर बंधन आणून नियंत्रण आणून ती संख्या मर्यादित करायची आणि त्या योगे किंमत वाढ नियंत्रित करायची। पण हे ठरवणारी मध्यवर्ती बँक एकटी नाहीये, देशातील बँकिंग व्यवस्था नेमकं कशा प्रकारे वर्तन करत आहे याच्यावर देशातील चलनवाढीची आणि किंमत वाढीची स्थिती अवलंबून असते। जर बँकांनी ठरवलं की आपण मध्यवर्ती बँकेचं हे धोरण जरी असलं तरी देखील आपण अधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीने भरमसाट कर्ज वाटायची, तर त्याचा परिणाम असा होतो की कर्ज वाटून दिलेला पैसा हा परत बाजारात येतो, तो बाजारात वापरला जातो, चलनवलन वाढतं आणि परत चलनवाढीची स्थिती किंमत वाढीची स्थिती ही निर्माण होते। आणि म्हणून हाय पॉवर मनी किंवा ज्याला आपण विधिग्राह्य पैसा असं म्हणतो तो हाय पॉवर मनी आणि बँक मनी याच्यामधलं नातं हे जितकं चांगल्या प्रकारे आपण सांभाळू तितकं देशातील किंमत वाढीची आणि चलनवाढीची स्थिती आपल्याला नियंत्रणात आणता येते। अनेक वेळा असं होतं की मध्यवर्ती बँकेचे निर्बंध तिचे नियम बँका पाळत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला असं चित्र दिसतं की एकीकडे देशामध्ये नियंत्रित चलनवाढ किंवा मध्यवर्ती बँकेचं चलनवाढीवर नियंत्रण आणण्याचं धोरण आहे, तर दुसरीकडे मात्र चलनवाढ होतच आहे आणि किंमतवाढ होतच आहे। त्याच्यामुळे बँका नेमकं काय करतात, बँकांचं नेमकं धोरण काय आहे याच्यावर देखील आज चलनवाढीची आणि किंमतवाढीची स्थिती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे। अनेक वेळा आपण म्हणतो की सरकार लक्ष देत नाही, पण तसं नसतं। सरकारी धोरणाला मदत करणं, पाठपुरावा करणं, त्यानुसार वर्तन करणं हे बँकिंग क्षेत्राचं मोठी जबाबदारी आहे। आणि जर त्यांनी केवळ आपल्याला नफा मिळावा याच्याकरता हे धोरण किंवा हे नियम जुगारून दिले तर साहजिकच मग अर्थव्यवस्थेतील पैशाची संख्या वाढते, चलनवाढीची स्थिती अधिक गंभीर होते आणि मग आपण पाहतो की भरमसाठ किंमत वाढ ही त्या ठिकाणी होते। त्यामुळे हाय पॉवर्ड मनी किंवा लीगल टेंडर आणि क्रेडिट मनी याच्यामधलं जे नातं आहे ते नातं खूप नाजूक आहे, खूप गंभीर आहे आणि त्याच्यावरच संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये एकूण चलनाचा पुरवठा आणि किंमत वाढीची स्थिती ही त्या ठिकाणी अवलंबून असते। आता पुढल्या चर्चेमध्ये आपण चलनवाढीची स्थिती नियंत्रित करण्याकरता मध्यवर्ती बँक कोणकोणत्या उपायांचा अवलंब करते याचा विचार करणार आहोत। त्याच्यामध्ये बँक रेट पॉलिसी आहे, ओपन मार्केट ऑपरेशन्स आहेत, मिनिमम रिझर्व्ह रेशो आहे, अशा अनेक धोरणं आहेत। पण जसं मी आत्ता म्हणालो की केवळ हे बंधनं टाकून त्या ठिकाणी अपेक्षित यश हे मिळत नाहीत, तर बँकिंग क्षेत्रानेही सरकारला पूर्णपणे सहकार्य करणं आवश्यक आहे. अनेक वेळा मग सरकारला क्रेडिट रेशनिंग हे करावं लागतं, म्हणजे कोणत्या कारणाकरता कर्ज द्यायचं हे सरकार बँकांना सांगतं. क्रेडिट रेशनिंग म्हणजे याच कारणाकरता कर्ज मिळेल, या कारणाकरता मिळणार नाही, अशा प्रकारची बंधनं ही सरकारला मग बँकिंग क्षेत्रावर टाकावी लागतात. आता ज्या वेळेला आपण पाहतो की शेतमालाच्या किमती वाढू लागतात, त्यावेळेला व्यापाऱ्यांना जर धान्याचा साठा करण्याकरता बँकांनी कर्ज दिलं तर साहजिकच सरकारचं हे धोरण हे अयशस्वी होईल. बँकांनी जर शेतमाल साठवणुकीकरता किंवा त्याची ज्याला होल्डिंग आपण म्हणतो ते करण्याकरता जर कर्ज दिलं व्यापाऱ्यांना, तर मग सरकारचं हे किंमतवाढ रोखण्याचं धोरण हे यशस्वी होणार नाही. आणि म्हणून मध्यवर्ती बँक आणि एकूण बँकिंग क्षेत्र याच्यामधलं जे नातं आहे ते नातं हे खूप चांगलं असणं फार आवश्यक आहे. आणि बँकांनीही हे आपली जबाबदारी मानली पाहिजे की आता बँका म्हणजे केवळ तुम्हाला कर्ज देणाऱ्या आणि तुमच्या फंड्स ट्रान्सफर करणाऱ्या संस्था या राहिलेल्या नाहीयेत. बँका संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठी भूमिका त्या ठिकाणी बजावत आहेत. एक उदाहरण देतो, समजा रिझर्व्ह बँकेला असं वाटलं की आपण जर मिनिमम रिझर्व्ह रेशोचं प्रमाण कमी केलं तर बँका अधिक कर्ज देतील आणि त्यामुळे उत्पादकांना कर्ज मिळेल, देशामध्ये रोजगार उत्पादन आणि उत्पन्नाची निर्मिती होईल. पण जर बँकांनी ठरवलं की जरी असं असलं तरी आम्ही कर्ज खूप काळजीपूर्वक देऊ आणि जर आम्हाला वाटलं तरच कर्ज देऊ, तर अशा वेळेला रिझर्व्ह रेशोचं प्रमाण कमी जरी केलं तरी रिझर्व्ह बँकेला आवश्यक ते परिणाम दिसणार नाहीत. कारण का? तर बँकांनी असं ठरवलेलं आहे की आम्ही ज्या व्यवसायामध्ये मोठी रिस्क आहे त्याला कर्ज देणार नाही. त्याच्यामुळे काय होईल की जरी रिझर्व्ह रेशोचं प्रमाण कमी असलं तरी बँका आपल्या जवळचा पैसा कर्जावर देणार नाहीत. आणि सरकारची जी अपेक्षा आहे की हे प्रमाण कमी केल्यामुळे कर्ज पुरवठा वाढेल ते साध्य होणार नाही. त्याच्यामुळे चलन क्षेत्रामधील ही जी वर्तणूक आहे, हे जे वारंवार होणारे बदल आहेत, याच्यावर खूप बारीक लक्ष मध्यवर्ती बँकेला ठेवावं लागतं. आणि अंतिमतः मध्यवर्ती बँकेला लोकांचं हित पाहणं हे आवश्यक ठरतं. जर मोठी चलनवाढ होत असेल तर त्यावर नियंत्रण आणण्याकरता मध्यवर्ती बँकेला पावलं उचलावं लागतात, जेणेकरून वस्तूंच्या किमती या आटोक्यात राहतील. आणि त्याच वेळेला बँकिंग क्षेत्राने देखील तशाच प्रकारचा रिस्पॉन्स हा मध्यवर्ती बँकेला सरकारला देणं फार आवश्यक आहे. मग चलनवाढ असेल किंवा ज्या वेळेला चलनवाढ व्हावी चलन संकोचाची स्थिती आहे त्यावेळेला देखील बँकांनी चलन विस्ताराच्या प्रयत्नाला पाठिंबा दिला पाहिजे, तशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे. अनेक बँका यांची प्रवृत्ती किंवा एक टेंडन्सी असते आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये की ज्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी रिटर्न आहे, मग त्या व्यवसायामुळे समजा काही सामान्य ग्राहकांचं म्हणा किंवा शेतकऱ्यांचं म्हणा काही नुकसान होत असेल तर त्याकडे कर्ज पुरवठा हा डोळेझाक करून दिला जातो. कारण का? की बँकेला नफा हा मिळवायचा असतो. आणि म्हणून अशा या प्रयत्नांमुळे मध्यवर्ती बँकेच्या चलन नियंत्रणाच्या किंमत नियंत्रणाच्या धोरणाला अपेक्षित यश हे मिळत नाही. आणि म्हणून आजच्या या युगामध्ये असं म्हटलं जातं की मध्यवर्ती बँकेपेक्षा किंवा नेमकं बँकिंग क्षेत्र हाऊ इट बिहेव्स याच्यावर आपल्याकडची चलन विस्ताराची किंमत वाढीची स्थिती ही अवलंबून असते. तर पुढच्या आपण चर्चेमध्ये आपण मध्यवर्ती बँकेकडे चलन नियंत्रण पतनियंत्रण करण्याकरता ज्या काही जी साधनं आहेत की ज्या साधनाच्या साह्यानं मध्यवर्ती बँक बँकांच्या अतिरिक्त चलन निर्मितीवर मर्यादा आणते ते साधनं पाहणार आहोत. आणि या प्रत्येक साधनाचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत की ज्याच्यामुळे हे साधन वापरलं तरी त्या ठिकाणी यश येत नाही. उदाहरणार्थ बँक रेट असेल. बँक रेट म्हणजे काय की व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडनं कर्ज घेतल्यानंतर जो बँक दर द्यावा लागतो, जो रेट द्यावा लागतो इंटरेस्टचा, त्याला बँक रेट असं म्हणतात. आता ज्यावेळेला बँक रेट वाढतो त्यावेळेला व्यापारी बँकांना जास्त बँक दर हा मध्यवर्ती बँकेला द्यावा लागतो. मग अशा वेळेला जास्त दराने कर्ज घेणं हे परवडत नाही आणि म्हणून त्या कर्ज कमी मागतात. आता काही वेळेला काय होतं, बँका जरी बँक रेट वाढवला तरी बँका आपला जो कर्ज मागणीदार आहे त्याच्याकडनं जास्त व्याजदर घेतात आणि रिझर्व्ह बँकेने वाढवलेला बँक दर हा सहजपणे भरून टाकतात. त्याचा परिणाम काय होतो की बँक दर वाढवून देखील कर्ज पुरवठा हा चालूच राहतो, कर्ज पुरवठा हा काही मर्यादित होत नाही. म्हणजे प्रत्येक साधनाच्या, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटच्या, प्रत्येक टूलच्या स्वतःच्या काही मर्यादा आहेत आणि त्याच्यामुळे देखील मध्यवर्ती बँकेचं पतचलन निर्मितीचं धोरण हे अयशस्वी होताना दिसतं. आणि त्याच्याकरता म्हणून मोठी गरज अशी आहे की देशातील बँकिंग क्षेत्राने एकूणच आर्थिक विकासाची, चलनवाढीची, किंमतवाढीची स्थिती विचारात घेऊन त्यानुसार आपल्या कर्ज देण्याघेण्याच्या धोरणांमध्ये जर बदल केले तर साहजिकच मग रिझर्व्ह बँकेला पैशाच्या संख्येवर नियंत्रण करणं शक्य होतं. एकटी रिझर्व्ह बँक या संदर्भामध्ये काही करू शकत नाही अनलेस द बँकिंग सेक्टर असिस्ट रिझर्व्ह बँक इन दिस डिरेक्शन. तर पुढल्या चर्चेमध्ये आपण ही नेमकी कोणती धोरणं आहेत याच्याबद्दल विचार करू. धन्यवाद.